2 शमुएल अध्याय 5। मग इस्रायलाचे सर्व वंश हेब्रोनात दाविदाकडे येऊन म्हणाले, पहा, आम्ही आपल्या हडामासाचे आहोत। गतकाली शौल आम्हावर राजा असता इस्रायल लोकांची नेआण करणारे पुढारी आपणच होता, आणि परमेश्वर आपणाला म्हणाला होता की माझी प्रजा इस्रायल हिचा मेंढपाळ व अधिपती तूच होशील। या प्रकारे इस्रायलांचे सर्व वडीलजन हेब्रोनात राजाकडे आले, आणि दाविद राजाने त्यांच्याशी हेब्रोनात परमेश्वरासमोर करार केला, आणि त्यांनी दाविदाला अभिषेक करून इस्रायलांवर राजा नेमिले। दाविद राज्य करू लागला तेव्हा तो 30 वर्षाचा होता। त्याने 40 वर्षे राज्य केले। 7.5 वर्षे त्याने हेब्रोनात यहुदावर राज्य केले, आणि 33 वर्षे यरुश्लेमेत सर्व इस्रायल व यहुदा यांच्यावर राज्य केले। राजाने आपले लोक बरोबर घेऊन यरुश्लेम येथे त्या देशचे रहिवासी यबुसी यांच्यावर स्वारी केली। ते म्हणाले, तुला येथे येणे साधावयाचे नाही, येथले आंधळे पांगळे तुला हकून लावतील। त्यांचा भावार्थ असा होता की दाविदाला येथे येणे साधावयाचे नाही। तरी दाविदाने सियोन गड घेतला, हेच ते दाविदपूर। त्या दिवशी दाविद म्हणाला, जो कोणी यबुशास मारील त्याने नळाजवळून जाऊन दाविदाच्या जीवाचा द्वेष करणाऱ्या त्या लंगड्या व आंधळ्या लोकांचा संहार करावा। ह्यावर अशी म्हण पडली आहे की येथे आंधळे व लंगडे आहेत, घरात कोणाचा प्रवेश व्हावयाचा नाही। दाविद त्या गडावर राहू लागला, त्यास दाविदपूर हे नाव पडले। दाविदाने मिल्लो बुरजापासून आतल्या बाजूस सभोवार तटबंदी केली। दाविदाचा उत्तरोत्तर उत्कर्ष होत गेला, कारण सैनाधीश देव परमेश्वर त्याच्या बरोबर असे। सोरेचा राजा हिराम ह्याने दाविदाकडे जासूद पाठविले। त्याने आणखी गंधसरूचे लाकूड, सुतार व गवंडी पाठविले। त्यांनी दाविदासाठी मंदिर बांधिले। परमेश्वराने इस्रायलांवरील आपले राज्य स्थिर केले आहे, आणि आपल्या इस्रायली प्रजेप्रित्यर्थ आपल्या राज्याची उन्नती केली आहे हे दाविदाच्या ध्यानात आले। मग दाविद हेब्रोनाहून आला तेव्हा यरुश्लेमेतून काही उपपत्नी व पत्नी आणखी केल्या। दाविदास आणखी पुत्र व कन्या झाल्या। यरुश्लेमेत त्यास पुत्र झाले, त्यांची नावेही शम्मुआ, शोबाब, नाथान, शलमोन, इभार, अलिशवा, नेफग, याफिय, अलिशामा, एल्यादा व अलिफलेट। दाविदाला अभिषेक करून इस्रायलाचा राजा केले आहे हे ऐकून सर्व पलिष्टी दाविदाच्या शोधास निघाले। हे कानी येताच दाविद खाली आपल्या घडीत गेला। पलिष्टी येऊन रेफाईम खोऱ्यात पसरले। दाविदाने परमेश्वरास प्रश्न केला, मी पलिष्ट्यांवर चढाई करू काय? तू त्यास माझ्या हाती देशील काय? परमेश्वराने दाविदास म्हटले, चढाई कर, मी खात्रीने पलिष्ट्यास तुझ्या हाती देतो। मग दाविद बाल परासीम येथे आला। तेथे दाविदाने त्यांचा संहार केला। तो म्हणाला, परमेश्वर माझ्यापुढे चालून पाण्याच्या लोंढ्याप्रमाणे माझ्या शत्रूंवर तुटून पडला। ह्यावरून त्या ठिकाणाचे नाव बाल परासीम, तुटून पडण्याचे ठिकाण असे पडले। पलिष्टी तेथे आपल्या मूर्ती टाकून गेले, त्या दाविदाने व त्याच्या लोकांनी नेल्या। मग पुनरपी पलिष्टी चढाई करून येऊन रेफाईम खोऱ्यात पसरले। मग दाविदाने परमेश्वरास प्रश्न केला असता त्याने सांगितले, त्याशी सामना करू नको, तर वळसा घेऊन त्यांच्या पिछाडीस जा, आणि तुतीच्या झाडासमोरून त्यांच्यावर छापा घाल। तुतीच्या झाडांच्या शेंड्यामधून सेना कूच करीत आहे असा आवाज तुझ्या कानी पडताच उठावणी कर, कारण परमेश्वर पलिष्ट्यांच्या सेनेचा संहार करण्यासाठी तुझ्या पुढे गेला आहे असे समज। परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे दाविदाने केले, आणि गेबापासून गेजेरापर्यंत तो पलिष्ट्यास मार देत गेला।